मैक्स
मैक्स
कुत्ते
हुंड
के
फॉन
रोमांच
एबेंटायर
एक
ein
छोटा
kleiner
कुत्ता
हुंड
है
ist
जो
der
आरामदायक
gemütlichen
घर
Haus
में
in
रहता
lebt
एक
eines
दिन
Tages
वह
er
अपने
seinen
बगीचे
Garten
को
zu
खोजने
erkunden
का
zu
निर्णय
beschließt
लेता
nimmt
वह
er
कई
viele
नए
neue
दोस्तों
Freunde
से
auf
मिलता
trifft
एक
eine
बिल्ली
Katze
पास
vorbei
आती
kommt
को
über
देखकर
sehen
खुश
freut
होता
wird
एक
ein
पक्षी
Vögel
एक
einen
पेड़
Baum
पर
auf
बैठा
sitzt
को
den
देखता
sieht
और
und
खुश
froh
खरगोश
Hase
में
durch
उछलता
hüpft
साथ
zusammen
खेलते
spielen
है
sind
का
haben
बहुत
viel
मजा
Spaß
आता
kommt
आखिरकार
endlich
वे
sie
थक
müde
गए
sind
एक
ein
पत्र
Brief
सबसे
die
अच्छे
beste
दोस्त
Freund
के
an
लिए
für
अन्ना
Anna
अपनी
ihrer
सबसे
besten
अच्छी
Freundin
लीना
Lena
को
einen
एक
Brief
लिखना
schreiben
चाहती
möchte
वह
sie
अपने
ihrem
दिन
Tag
के
von
बारे
über
में
über
बताती
erzählt
अपनी
ihre
नई
neue
स्कूल
Schule
बात
spricht
करती
spricht
से
von
पूछती
fragt
कि
das
उसने
sie
सप्ताहांत
Wochenende
में
am
क्या
was
किया
gemacht
में
enthält
पार्क
park
में
im
मिलन
treffen
के
zu
लिए
ein
एक
einladung
भी
auch
उस
auf
के
für
उत्साहित
freut sich
चार
vier
बजे
uhr
में
in den
जाती
geht
पार्क
im park
में
in
वह
sie
अपने
ihre
दोस्तों
freunde
से
trifft
मिलती
trifft
वे
sie
साथ
zusammen
बहुत
viel
मजा
spaß
करते
haben
सोशल
sozial
मीडिया
medien
की
der
जादू
magie
टॉम
tom
एक
ein
किशोर
teenager
है
ist
जो
der
दुनिया
welt
में
in
रहता
lebt
वह
er
इंस्टाग्राम
instagram
और
und
टिकटॉक
tiktok
के
von
फायदे
vorteile
नुकसान
nachteile
को
zu
खोजता
entdeckt
उसके
seine
अनुभव
erfahrungen
दिखाते
zeigen
है
zeigen
कि
wie
के
durch
माध्यम
medien
से
zu
संचार
kommunikation
हमारे
unser
जीवन
leben
को
beeinflusst
प्रभावित
beeinflusst
करता
macht
कभी कभी
manchmal
यह
es
हमें
uns
चुनौतियों
herausforderungen
का
von
सामना
konfrontiert
करता
stellt
बहुत
viel
कुछ
über
अपने
sich
बारे
selbst
में
lernen
सीखता
lernt
ऑनलाइन
online
ऑफलाइन
offline
के
zwischen
बीच
zwischen
संतुलन
balance
बनाता
findet
दोस्त
freunde
इसमें
dabei
उसकी
ihn
मदद
unterstützung
करते
helfen
है
sind
अंत
am ende
में
wird
वह
er
आत्मविश्वासी
selbstbewusster
बनता
wird
इटली
italien
की
von
यात्रा
reise
सोफी
sophie
और
und
लुकास
lucas
अपनी
ihre
योजना
plan
बना
machen
रहे
sind
है
werden
वे
sie
उन
die
सबसे
besten
अच्छे
Städte
शहरों
Städte
के
die
बारे
über
में
in
बात
reden
कर
machen
है
sind
जिन्हें
die
वे
sie
देखना
besuchen
चाहते
möchten
इतालवी
italienisch
खाना
essen
पर
über
चर्चा
Diskussion
ne
hat
hal
vor
hi
kurz
pizza
pizza
pasta
pasta
ke
von
suna
gehört
ko
liebt
paramparik
traditionell
pasand
mag
hai
ist
ka
meint
kehna
sagen
ki
das
dekhne
zu sehen
ke
für
liye
zu
kai
viel
आकर्षण
Sehenswürdigkeiten
है
gibt
उन्होंने
sie haben
एक
einen
गाइड
Führer
खरीदा
gekauft
के
hat
पास
eine
एक
eine
रेस्तरां
Restaurant
लिए
ein
सबसे
beste
अच्छी
Empfehlung
सिफारिश
Empfehlung
उत्साह
Vorfreude
उत्तेजना
Aufregung
महसूस
Empfinden
साइकिल
Fahrrad
की
des
कहानी
Geschichte
इस
in
में
in
पॉल
Paul
के
des
विकास
Entwicklung
की
der
खोज
Erkundung
करता
erkundet
है
ist
आविष्कार
Erfindung
से
von
लेकर
bis
आधुनिक
modernen
उपयोग
Nutzung
तक
bis
वह
er
विभिन्न
verschiedene
प्रकार
Typen
की
von
साइकिलों
Fahrrädern
और
und
उनके
deren
लाभों
Vorzüge
का
des
वर्णन
beschreibt
करता
macht
अपने
seiner
यात्रा
Tour
के
von
दौरान
während
शहर
Stadt
वह
eher
दिलचस्प
interessante
लोगों
Menschen
से
auf
मिलता
trifft
उनमें
einige von ihnen
कुछ
einige
उसे
ihm
अपने
ihrer
साहसिक
Abenteuer
कार्य
Aktivitäten
अनुभवों
Erlebnisse
बारे
über
में
von
बताते
erzählen
है
er
को
fühlt
in
von
की
den
कहानियों
Geschichten
योजनाओं
planen
प्रेरणा
Inspiration
मिलती
bekommt
सूरज
Sonne
अस्त
untergeht
ह
beginnt
लगता
zu
है
geht
जबकि
während
आगे
weiter
बढ़ता
fährt
आज
heutigen
के
der
के
über
बारे
nach
में
und
सोचता
denkt
मुस्कुराता
lächelt
अगली
nächsten
साहसी
Abenteuer
यात्राओं
reisen
का
der
इंतजार
warten
करता
freut
है
sich
जो
die
उसे
ihn
मिलने
erwarten
वाली
werden
है
sind
विश्व
Welt
भ्रमण
Reise
अपने
mit
वोनमोबिल
Wohnmobil
के
mit
साथ
zusammen
एक
eine
Samuh.
Gruppe.
Doston.
Von Freunden.
Ka.
Entscheidet.
Teng.
Sich.
Karta.
Entscheiden.
Hä.
Ist.
Saat.
Um.
Dunya.
Die Welt.
Bhar.
Zu.
Yatra.
Reisen.
Karne.
Zu.
Ke.
Für.
Liye.
Für.
We.
Sie.
Vibhin.
Verschiedene.
Desho.
Länder.
Ka.
Besuchen.
Dora.
Besuchen.
Karte.
Tun.
Hä.
Sind.
Sanskritio.
Kulturen.
Ko.
Kennen.
Jante.
Lernen.
Or.
Und.
Abismaraniya.
Unvergessliche.
Romanch.
Abenteuer.
Ka.
Von.
Anubhav.
Erleben.
Yeng.
Die.
Kahani.
Geschichte.
Bhi.
Auch.
Vyavasthit.
Organisatorische.
Pehluo.
Aspekte.
Par.
Wie.
Charcha.
Behandelt.
Karti.
Macht.
Jaise.
Wie.
Ki.
Das.
Visa.
Visa.
Budget.
Budget.
Yatra.
Reise.
Marg.
Routen.
Yojana.
Planung.
Kuch.
Einige.
Dosto.
Freunde.
Ke.
Haben.
Pass.
Erfahrung.
Pehle.
Bereits.
Se.
Mit.
Yatra.
Reisen.
Anubhav.
Erfahrung.
Sab.
Alles.
Kuch.
Da.
Vyavasthit.
Organisieren.
Liye.
Zu.
Ek.
Eine.
To do.
To-do-Liste.
Suchi.
Liste.
Banate.
Machen.
Agami.
Bevorstehende.
Ki.
Auf.
Apeksha.
Vorfreude.
Ka.
Auf.
Ehsas.
Spürbar.
Hara.
Ist.
Samagri.
Ausrüstung.
Ki.
Der.
Antim.
Letzte.
Jaj.
Überprüfung.
Jati.
Wird.
Hä.
Vorgenommen.
Antata.
Endlich.
Prarambh.
Beginnen.
Ho.
Kann.
Sakti.
Muss.
Hä.
Sein.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.